कथा एका थोर शिक्षण तपस्वीची. एप्रिल 1972 आप्पा पेंडसे हे युरोपच्या दौऱ्यावर गेले होते. 5 एप्रिल 1972 सेंट पीटर्स चर्चमध्ये पोप यांच्या सभेसाठी ते गेले होते. ते वर्णन करतात, बरोबर 11 वाजता पोप सुवर्ण सिंहासनावर बसून अत्यंत वैभवाने त्या विराट सभागृहामध्ये प्रवेशले. त्यांचं सुवर्ण सिंहासन 6 जणांनी उचलून धरलेलं होतं. विजा चमकाव्या तसे कॅमेऱ्यांचे विद्युत झोत चमकत होते. केवढा थाटमाट! देशोदेशीचे लोक उपस्थित होते. पोप इटालियन, फ्रेंच, इंग्लिश आणि स्पॅनिश या भाषांमध्ये बोलले. संघटित धर्मसंस्थेचं एक रूप पाहायला मिळालं. केवढी शिस्त, केवढं प्रेम, केवढी भावना! ही भावना शतकानुशतकं रुजलेली आहे. आपल्याकडच्या आध्यात्मिक परिवारांमध्ये असं प्रेम आणि असं अनुशासन कधी येईल? 2000 वर्ष ज्यांनी मुक्त स्वातंत्र्याचा अनुभव घेतला आहे, त्यांच्या समूह जीवनात त्याचा संकलित परिणाम दिसून येत आहे. संध्याकाळी आमची चर्चच्या मदर सुपिरियर यांच्याशी भेट झाली. त्यांनी मोठ्या आस्थेने चौकशी केली. भाषा येत नसतानाही बोलण्याचा प्रयत्न केला. शुभ्र वेश, शुद्ध जीवन असं देवता तुल्य व्यक्तिमत्व त्यांचं होतं. उत्तम विचार आणि आचार त्यांनी मनात आणि जीवनात रुजवलेले होते. हिंदुस्थानात सुद्धा अशा देवता तुल्य स्त्रिया पूर्वी होत्या, आताही असतील आणि उद्या निर्माण व्हायला हव्या आहेत. 10 एप्रिलला आप्पा पॅरिसमध्ये होते. तेथील शाळेत त्यांची भेट योजलेली होती. तिथले प्राचार्य म्हणाले, आमच्या फ्रेंच विद्यार्थ्यांविषयी मी निराश आहे. TV आणि सिनेमा यांनी या मुलांच्या मनाचा भडका उडालेला आहे. बालवयातला हिंसाचार वाढत आहे. 16 वर्षांनंतर मूल्य नावाची गोष्ट इथे राहील असं मला वाटत नाही आणि 30 वर्षात या संस्कृतीचं काय होईल हे सांगता येत नाही. परंतु आप्पांना पॅरिसमधील शाळांमधील विद्यार्थिनींनी जे प्रश्न विचारले त्यावरून त्या परिस्थितीचा विचार करत आहेत, आशेला जरूर जागा आहे असं आप्पांना वाटलं. त्या मुलींनी विचारलं की भारताचा जगाला संदेश काय, पाकिस्तान बांगलादेश याबाबतची तुमची धोरणं काय, भारतात स्त्रियांना काय अधिकार आहेत, कुटुंब नियोजनाबद्दल तुमचं काय मत आहे. आप्पांनी या मुलींशी मनमोकळा संवाद केला आणि त्यांच्या प्रश्नांची वास्तव आणि विधायक उत्तरही दिली. 16 एप्रिलला आप्पा लंडनमध्ये होते. तिथे इंडिया हाऊसमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली. भारतीय आणि इंग्लिश पत्रकारांनी त्यांना तऱ्हेतऱ्हेचे प्रश्न विचारले. त्यांची संयमित आणि समर्पक उत्तरं आप्पांनी दिली. राष्ट्रीय समस्यांची जाण देणारं, ते सोडवण्याची प्रेरणा उत्पन्न करणारं, शिक्षण देणारं अशा प्रकारचं एक वैशिष्ट्यपूर्ण कार्य आणि वैशिष्ट्यपूर्ण संस्था चालवणारे म्हणून आप्पांचा छायाचित्रासह लंडन टाईम्समध्ये गौरवपूर्वक उल्लेख झाला. त्यांच्यावर लेख आला. ब्रिटनमधल्या अन्य महत्त्वाच्या वृत्तपत्रांमध्येही त्यांच्यावर लेख प्रकाशन झाले. लंडन टाईम्सनं म्हटलं होतं, सरकारवर अवलंबून न राहता लोकांनी आपण होऊन कुशाग्र बुद्धीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली पाहिजे. आम्हाला जर हे हिंदुस्थानात शक्य होतं तर तुम्हाला इंग्लंडमध्ये ते का शक्य होऊ नये असा प्रश्न डॉक्टर पेंडसे यांनी इंग्लिश लोकांना विचारला आहे. ब्रिटनच्या दौऱ्यानंतर बेल्जियममध्ये युमेन व्हिटा विद्यापीठात आप्पांनी अद्वैत वेदांत आणि आधुनिक विज्ञान या विषयावर प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांसाठी भाषण केलं. ब्रुसेल्समध्ये त्यांना एक जगावेगळी मुलगी भेटली. ती होती 25-30 वर्षांची. तिने त्यांना सांगितलं, मी कोका कोला कंपनीत चांगल्या पगारावर चांगल्या जागेवर काम करत होते. खूप काम करायचं, खूप पैसे मिळवायचे आणि खूप चैनीत राहायचं असा जीवनक्रम होता. पण एकाएकी मला तो निरर्थक वाटायला लागला. हे सगळं मी कशासाठी करते आहे, माणसाच्या जीवनाचा हेतू तरी काय, असे प्रश्न माझ्या मनाला सतावू लागले. भारतात या प्रश्नाची उत्तरं मिळतील असं मला वाटलं, म्हणून मी कोका कोलातली नोकरी सोडून दिली आणि भारतात आले. योगी महेश यांची आणि माझी भेट झाली आणि मी योग साधनेला सुरुवात केली. या साधनेतच मला जीवनाचा अर्थ सापडला. आनंदाचा ठेवा आपल्यातच आहे, तो आपल्याला सापडत नाही म्हणून आपण दुःखी होतो, आयुष्य निरर्थक वाटू लागतं. जो आनंद मला गवसला तो आता मी इतरांना देण्यासाठी सिद्ध होत आहे. मी शिक्षिका होणार आहे आणि निरागस मुलांमध्ये काम करणार आहे. आपण मला शुभेच्छा द्या. आश्चर्यचकित झालेल्या आप्पांनी तिचं मनपूर्वक शुभचिंतन केलं. ल्युक्झेम्बर्ग येथील एका सेवाभावी संस्थेचे अधिकारी श्री ऑर्जेन यांच्याबरोबर आप्पांची चर्चा चालली होती. आप्पा शिक्षण कार्यासाठी एक मंदिर सदृश वास्तू उभी करण्याबाबत बोलत होते. त्यावर ऑर्जेन म्हणाले, मोठ्या वास्तू म्हणजे केंद्रीकरण. आम्हाला विकेंद्रीकरण आवडतं. सगळ्या जगाने अनुभव घेतला आहे की भव्य वास्तूंमुळे केंद्रीकरण होतं आणि ते उपयोगाचं नसतं. स्मॉल इज ब्युटिफुल. यावर आप्पा काहीसे तीव्र आवाजात म्हणाले, तुमच्याकडे एवढ्या भव्य वास्तू आहेत आणि आता तुम्ही म्हणता की आम्हाला मोठ्या वास्तू आवडत नाहीत. असेलही, जगाचा अनुभव तसा असेल, पण आमच्याकडे भव्य वास्तू नाहीत. त्या असाव्यात आम्हाला असं वाटतं. त्या भव्यत्वाचा एक परिणाम असतो आणि तो चांगला असतो. ज्यांनी श्रीमंती भोगली आहे त्यांना तिचा वीट येणं स्वाभाविक असेल. पण श्रीमंती भोगल्यानंतरचे धडे तुम्ही ज्या देशामध्ये अद्याप श्रीमंती यायची आहे अशा देशांना कृपा करून देऊ नका ना. ऑर्जेन यांना हे भाष्य ऐकून धक्का बसला. चर्चा जरा कडवट झाली होती, पण तुम्ही भारतीय साधे आणि गरीबच रहा असा उपदेश त्यांना विदेशातील अनेक श्रीमंत संस्थाचालकांनी केला होता. त्याला ते कंटाळले होते. उत्कट भव्य ते घ्यावे, मळमळीत अवघेचे टाकावे हा त्यांचा स्वभाव होता. त्यामुळे त्यांची अशी प्रतिक्रियाही अगदी स्वाभाविकच होती.